काहीतरी साका बिगारीचा बाई लाडू ये
जाऊ तरी बाई लागा चिंच बाई पट्टी
पंचवीस तारी पुत बिगाळ्याची बाई माळाय माझ्या गळ्याला झाली दाटी माझ्या गळ्याला झाली दाटी काहीतरी कडगा बघा गाव बाई शार शार तरी कडगा बघा गाव बाई शार बाई कात काही तरी देवती ग बरी बाई नात हाई फुलाच्या झबक्यात हाई फुलाच्या झबक्यात काही तरी कडगावा ग गावा बाई मंदी काहीतरी आऊश्या ग माझ्या बाई पित्याय हाती कारण्यात वेंड बाजूय हाती कारण्यात वेंड बाजूय
शब्द आता शेवटचं आहे ना ते फक्त आम्हाला ओवीत शब्द सांगा वेंड बाजूचा
चार पाच ओवी
ही दोन तीन ज्या ओवी आहेत ना की केला मी चिच खाली
व्याही
चिच खाली मी व्याही केला आणि गावात वर्धरा हिरी म्हणे त्याने ते फक्त आता आम्हाला असं शब्दात सांगा आता म्हटले त्या चार पाच ओव्या आम्हाला शब्दात खडगावा गावामध्ये काही वाजत मजा मजा कडगावा गावामध्ये काही वाजत मजा मजा आवस माझ्या पित्या हाती करणेट भेंड बाजे कडगावा गाव शहर हाई पाण्याच्या डमकात ज्योतिबा भैरीनाथ तो कडा झुबक्यात काय मावशी लई देव झालाय म्हणून किंवा कुठलं
बरं पुन्हा पुन्हा सांग
आणि कच म्हटलंय
पुन्हा
चिंच खाली व्याही बंधू युवाई मीने केला हंबा सोडून चिंच खाली गावात वर्दी गेली भन भावाची येणं झाली
तुम्ही काय करा हे दार उघडच ठेवा
नाही पोरं काय
करणार
पुढचे पुंडानी झालं जुन्न इथनं मुंबई किती दूर आहे चांदीच्या गादीवर सोनं झोकिता माझा दूर
चिंचपट्टी ते
सासूबाईला शिंगार सर जाऊबाईला चिंचपट्टी पंचवीस पुतळ्याची माझ्या मळ्याला गळ्याला झाली दाटी
परघरीला जायचा हाय का नाही
ते काय बोलायत नाही
सर्व
लंब लंब बाल
ते काय नाही बोलायचं
कपाळीचे कुकू
माझं दागिना फडक कुठलं म्हणता म्हणा पण गळा दुसरा
गौरीचं
गौरीचं नाही असं साधं सांगा
हे गणपतीवरून आहे
गणपतीपेक्षा काय भावावरनं शेतावरनं बहिणीवरनं असं सांगा जास्त
व्यवस्थित
मनंधनी अंग ಸರಿ ನಾನು ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ನೋಡು ತಿ ಮಂತ್ಯ ಮಂತ್ಯ.